यहोवानाचे दुसरे पत्र अध्याय एक. वडिलाकडून देवाने निवडलेली स्त्री कुरिया व तिच्या मुलांना सत्यात सहभागी असलेल्या लोकाप्रमाणे, ज्यांच्यावर मी प्रीती करीतो आणि तुमच्यावर प्रीती करणारा मी एकटाच नाही, तर ज्याशी सत्याची ओळख झाली आहे असे इतर सर्वजण सुद्धा प्रीती करतात. या सत्यामुळे जे आमच्यामध्ये असते ते आमच्यामध्ये सर्व काळ राहील. देव पित्यापासून आणि त्याचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याचपासून कृपा, दया व शांती ही सत्यात व प्रीतीत आपणाबरोबर राहोत. पित्याने आपल्याला दिलेल्या आज्ञेप्रमाणे तुझी काही मुले सत्यात चालतात असे मला दिसून आले, यावरून मला फार आनंद झाला. आणि स्त्रिये, मी तुला आता विनंती करीतो की आपण एकमेकावर प्रीती करावी. ही मी तुला नवी आज्ञा करतो असे नाही, तर जी प्रारंभापासून देण्यात आली आहे तीच लिहितो. आणि त्याच्या आज्ञेत चालणे म्हणजे प्रीती करणे होय. हीच आज्ञा आहे जी तुम्ही प्रारंभापासून ऐकली आहे, तसे तुम्ही तिच्याप्रमाणे चालावे. कारण फसवणूक करणारी म्हणजे देहाने येणारा येशू ख्रिस्त याला कबूल न करणारी पुष्कळ माणसे जगात उठली आहेत. फसवणूक करणारा व ख्रिस्त विरोधक असलाच आहे. आम्ही केलेले काम तुम्ही निष्फळ होऊ देऊ नका, तर त्याचे पूर्ण प्रतिफळ तुम्हास मिळावे म्हणून खबरदारी घ्या. ख्रिस्ताच्या शिक्षणाला चिकटून न राहता जो पुढे पुढे जातो त्यास देव प्राप्त झाला नाही. जो ख्रिस्ताच्या शिक्षणाला धरून राहतो त्यास पिता व पुत्र या दोघांची प्राप्ती झाली आहे. हे शिक्षण न देणारा कोणी तुम्हाकडे आला तर त्यास घरात घेऊ नका किंवा त्यास सलामही करू नका. कारण जो कोणी त्याचे स्वागत करीतो तो त्याच्या दुष्कर्माचा भागीदार होतो. मला जरी अनेक गोष्टी तुम्हास लिहायच्या आहेत, तरी त्या तुम्हास मी शाही व लेखनीने लिहू इच्छित नाही, तर त्याऐवजी तुम्हास भेटावे व प्रत्यक्ष सर्व काही बोलावे अशी आशा मनात बाळगून आहे. म्हणजे आपला आनंद त्यामुळे परिपूर्ण होईल. देवाने निवडून घेतलेल्या तुमच्या बहिणीची मुले तुम्हास सलाम सांगतात. आमेन.